नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमावर फिरत आहे. या ध्वनीचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समाजमाध्यमावरच्या निवेदनातून दिली. भुवनेश्वर इथं आयोजित अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षेशी संबंधित महत्वांच्या मुद्द्यांवर चर्चा करत आहेत. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी आव्हानांवर उहापोह करण्यात येत आहे. या परिषदेच्या आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. तेलंगणात मुलुगू जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान 7 नक्षलवादी ठार झाले. या नक्षल्यांमध्ये राज्य समितीचा सचिव भद्रू उर्फ पपण्णा हा विजापूरचा असून इतर 2 राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांचे खबरे असल्याचं सांगून त्यांनी 2 आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही चकमक झाली. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाने काल रात्री तामिळनाडू आणि पुद्दुचेरी किनारपट्टीवर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान धडक दिली. ताशी 90 किलोमीटरपर्यंत वाऱ्यासह तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये 20 सेंटीमीटर्सपर्यंत पाऊस पडला. पावसामुळे सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला. ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लखनौमध्ये सुरू असलेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या PV सिंधू हिने विजेतेपद पटकावलं आहे. तिने चीनच्या वू लो यू हिचा 21-14, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.